ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरधन्तु वां गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च म आधीतम् च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सूक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च म वृद्धम् च म वृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
सद्भक्त सौभाग्यवती राजश्री परांजपे या सादर करणार आहेत। त्यांना 2012 साली परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह मिळाला। त्या गृहिणी आहेत, तसंच परमपूजनीय मधुराताईंच्या बहीण देखील त्या आहेत। गुरुवारच्या केंद्रात त्या नियमित उपस्थित असतात। गुरुपूजनाच्या 10 दिवसात त्या स्वामीजींच्या घरची सर्व व्यवस्था बघत असतात। आपण आता त्यांचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। एकदा मध्ये मला जो मानसीताईचा फोन आला की तुला आपण दर गुरुवारी जे सत्संगासाठी भेटतो त्याविषयी तुला तुझे मत मांडायचे। बापरे, पुन्हा एकदा टेन्शन आलं। गुरुस्तवनाच्या वेळी मला असं सांगण्यात आलं होतं, त्यावेळी मात्र मला जाम टेन्शन आलं होतं। म्हणजे असे की नवीन लग्न झाल्यावर जसं परांजपेंच्या घरात महापौलांतांना पण आलं नव्हतं, एवढं टेन्शन आलं। पण जशी मी 27 वर्ष संसारात मस्त रुळलीय, अगदी तशीच पण खूप कमी वर्षात आपल्या केंद्रात रुळले। सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं आणि माझ्या गुणदोषांसकट स्वीकारले। मग मी मनाशी ठरवलं की हा सोन्यासारखी संधी सोडायची नाही। आता मला माझ्या गुरुंविषयी बोलताना मुळीच भीती वाटणार नाही, म्हणून जसे जमेल तसे साध्या भोळ्या माझ्या बोलीत गुरुस्तवन लिहिलंय। मला खूप वर्षापासून आणि मनापासून केंद्रात यावेसे वाटायचे, पण प्रत्येक वेळी सांसारिक अडचणींमुळे मला जमलंच नाही। फक्त अरे संसार संसारच करत राहिले। पण मात्र जेव्हा मी स्वामीजींची अनुग्रहित झाले तेव्हापासून मात्र नित्याने आणि ओढीने केंद्रात येऊ लागले। तशी मध्ये मध्ये दांड्या पण होत होत्या, गुरुवारच्या सत्संगात पुष्कळ साधक वेगवेगळे प्रश्न विचारत होते. त्यांचे योग्य आणि अत्यंत सोप्या शब्दात स्वामीजी स्पष्टीकरण आणि खुलासा करतात. आणि जर एखादा प्रश्न साधकांना जड होतोय असे वाटले तर ते परत परत त्याचे निराकरण करून तुम्हाला मी काय म्हणतोय ते लक्षात येतंय ना, समजतंय ना असे विचारतात. त्यांचा हा स्वभाव मला फार आवडतो. त्यात कधीतरी मला चुकून प्रश्न पडतो पण परस्परच कोणीतरी तो प्रश्न विचारतो आणि त्याचे मला उत्तर मिळतं आणि समाधानही मिळतं. काही प्रश्न मात्र पार डोक्यावरून जातात, मठ्ठ चेहऱ्याने फक्त ऐकले जातात. पण असो, त्या ओढीने मला दर गुरुवारी केंद्रात यायची ओढ तरी वाटू लागली. स्वामीजी सांगतात की आयुष्यात मीपणा अहमपणा सोडून देता आला पाहिजे. कोणतेही काम आनंदाने निरपेक्षपणे करावे व करताना आपल्या स्वामीजींना आठवावे आणि चिडचिड करू नये. असे सगळे गुण मी माझ्यात आणण्याचा 40% प्रयत्न यशस्वीपणे पार केलाय असं मला तरी वाटतं. हो ना स्वामीजी? नाम खूप गोड आहे आणि ते जसा वेळ मिळेल तेव्हा ते घेणे आपल्या किती कल्याणाचे असते, स्वामीजी मोठ्या तळमळीने सांगतात. असे हे सद्गुरू या देहात मला लाभले ही देवाचीच कृपा. शक्य होईल तितक्या वेळा निर्विचार मनाने ध्यानाला बसण्याचा प्रयत्न करते. स्वामीजी आपल्याला खूप प्रकाराने शिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. मग ते फक्त सत्संगाच्या स्वरूपातच असेल असे नाही. त्याचे एक गंमत म्हणून मी उदाहरण देणे, त्यासाठी स्वामीजी मला माफ करा. राधाच्या वारशाच्या दिवशी आम्ही सर्वजण कार्यक्रम झाल्यावर ताईकडेच गेलो. सगळे उगाचच पण खूप दमलो होतो. मग थोड्या वेळाने सगळ्यांना चहाची तल्लफ आली. तसे सगळेजण चहा प्यावासा वाटतोय असे म्हणाले. पण चहा करणार कोण? मला तर नक्कीच कोणीही चहा कर असं सांगणार नव्हतं, याची 100% खात्री होती. पण तरीही शेवटी मी चहा ठेवते असं म्हणाले. तसे सगळेजण एकमुखाने म्हणाले, अगं बाई तू अजिबातच चहा करू नकोस. पण ह्यात फक्त माझे स्वामीजी मात्र माझ्या बाजूने होते. ते म्हणाले, का ग राजश्री तुझा चहा खरंच खूप वाईट होतो का? चल मी तुला आज चहा शिकवतो. बापरे, मी पूर्वीचे असते तर लगेच हो म्हणाले असते. पण आता मी जरा सावध झाले कारण ते माझे पूर्वीचे फक्त मेहुणे नव्हते तर ते माझे सद्गुरू होते आणि त्यांना माझ्यासाठी कष्ट पडणार होते या विचाराने मला फार वैटटलं आणि मी आता ह्यापुढे चांगला चहा करीन असं त्यांना सांगितलं. पूर्वी मी जेव्हा नवीन नवीन केंद्रात यायची ना तेव्हा सत्संग संपल्यानंतर स्वामीजींना नमस्कार न करताच ताईकडे जायची. 2-4 वेळा तशीच गेले आणि मग स्वामीजी घरी आले की मी त्यांना नमस्कार करायची. कारण त्यावेळी मला वाटायचे हे काय माझे हक्काचे मेहुणेच आहे, त्यांना काय घरी गेल्यावरही नमस्कार करता येतो. पण नंतर काहीच दिवसात मला ही मोठी चूक समजली आणि त्या स्वरूपाचा नेमकाच प्रश्न कोणीतरी साधकाने सत्संगात विचारला होता. तेव्हापासून मात्र आपण आपल्या स्वामीजींना कोणताही त्रास द्यायचा नाही असं पक्क ठरवलं आणि स्वामीजींच्या निरूपणाने माझ्यात ती सुधारणा मी करून घेतली. आता न चुकता गुरुवारी खाली केंद्रातच नमस्कार करून वर ताईकडे जाते. आपले स्वामीजी खूप थकलेले असतात आणि त्यातच मी त्यांना त्रास द्यायची याचं आठवलं तरी फार वाईट वाटतं. मी स्वतःला खूप धन्य आणि भाग्यवान समजते की मला 2 आईबाबा आहेत. इतरांच्या आनंदात आपल्यालाही तेवढाच आनंद घेता यायला हवा असे स्वामीजी सांगतात आणि स्वतःच्या वागण्याने त्याचा ते प्रत्ययही देतात. याचं ते एक उदाहरण सांगते. दिवाळीत मी फराळाच्या ऑर्डर्स घेतल्या होत्या. रोजच बरेच पदार्थ घरात केले जात होते. सौताई आमच्या या संदर्भातल्या गप्पा रोज स्वामीजींना सांगत असे. मग एक दिवस सकाळी स्वामीजी मंदार केदार राधारमा यांना घेऊन माझ्या घरी आले. मला खूप आनंद झाला. त्यांना काय खायला देऊ आणि काय नको असं झालं. त्यांनाही प्रचंड आनंद झाला. माझ्या छोट्याशा स्वयंपाकघरात येऊन त्यांनी मी कसे पदार्थ बनवते ते बघितले आणि एवढ्या चकल्या केल्या ह्याचाही खूप आनंद झाला. त्यांना डाएट असूनही त्यांनी माझ्याकडे फराळ केला ते माझ्या आनंदात पूर्णपणे सामील झाले होते. माझ्या मोठ्या मुलाला प्रथम नोकरी लागली तेव्हा ते स्वतः घरी आले, खूप कौतुक केले आणि आम्हाला हॉटेलमध्ये त्यांनीच पार्टी दिली. आता सौ ताईविषयी बोलल्याशिवाय मनोगत पूर्णच होणार नाही. आम्ही दोघी सख्ख्या बहिणी पण प्रचंड स्वभावात फरक. ती अत्यंत साधी, प्रेमळ, समंजस, प्रामाणिक, सोशिक अशी अनेक विशेषणं दिली तरी कमीच पडतील. ती कोणालाही दुखवणार नाही, उलटून बोलणार नाही. ताई माझ्याहून मोठी असल्याने देवाने तिलाच हे सगळे चांगले गुण दिले, मला मात्र काहीच दिलं नाही. पण देवाने एक नक्की चांगलं केलं की ती अख्खी ताईच माझ्या वाट्याला दिली. त्याच्यामुळे मी देवाचे खूप आभारी आहे आणि मला सुधारण्यासाठी तिला माझ्या इथे पाठवलं. ताई आणि स्वामीजींचे माझ्यावर प्रचंड लक्ष असते. काही कमी जास्त झालं तर ते समजावून सांगतात. मला त्यांचा खूपच आधार आहे. खरंच मी खूप भाग्यवान आहे. ते सर्व तऱ्हेने माझ्या बाजूने असतात. त्या मानाने माझ्या हातून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी मात्र काहीही सेवा घडत नाही याची मला खूप खंत वाटते. जवळ राहत असूनही मी त्यांना काहीही मदत करू शकत नाही आणि असंही म्हणा मी माझ्या देवांना काय मदत करणार. असे हे अत्यंत साधे प्रेमळ स्वामीजी ताई माझ्या आयुष्यात आले, नातलग म्हणून आले, हे काहीतरी पुण्यच म्हणावं लागेल. खरं तर माझं कर्तृत्व काहीच नाही. 22 मेला स्वामीजींनी ताईच्या वाढदिवसा दिवशी खूप भरभरून सांगितलं. मला खूप मस्त वाटलं की ताईच्या जन्माचं सार्थक झालं. ताई त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर आपल्या पूर्ण साधक परिवारासाठी मोठ्या वंदनाचं काम करते असं स्वामीजी म्हणले. तिची भूमिका खरंच खूप कठीण आहे. ती तनामनाने स्वामीजींच्या सोबत या कार्यात सहभागी आहे. स्वामीजी म्हणाले की आमच्या लग्नाच्या वेळी जयूच्या आई बाबांना निर्णय घ्यायला 5-7 दिवस लागले. त्याचं कारणही तसंच होतं. जेव्हा हे स्थळ ताईसाठी आलं तेव्हा बाबा ताईला म्हणाले की बघ जयू, आपल्या घरी पूजा आणि कुळाचार याच्या व्यतिरिक्त स्वामी गुरु असं काहीही नाहीये. तेव्हा हे तुला जर स्थळ नको असेल तर आपण दुसरा मुलगा बघूया. तू वयाने देखील लहान आहेस, म्हणजे जेमतेम 21 होती ताई, पण त्या वयातही माझ्या ताईची निर्णय शक्ती इतकी जबरदस्त होती. ती बाबांना म्हणाली की मी याच मुलाशी लग्न करेन, कारण दुसरा मुलगा वाईट व्यसनांच्या आहारी गेला असेल तर माझे आयुष्य पूर्ण बर्बाद होईल. त्यापेक्षा हा मुलगा नक्कीच चांगल्या ठिकाणी जाऊन समाजासाठी चांगलं कार्य करतोय. आज तो ताईचा निर्णय किती योग्य होता हे जाणवतं. किती जाण होती तिला त्या वयात. निर्णयही योग्यच होता, कारण ती खूप समतोल आणि बॅलन्स्ड आहे. आजही हे सगळे संभाषण मला लख आठवते, कारण त्यावेळी मी 10वीत होते. पुढच्या जन्मी मला ताई आणि स्वामीजींच्या पोटी जन्म येवो एवढीच देवाला मी मागणं मागते. आता एक किस्सा सांगणार आहे. माझी मागच्या आठवड्यात माझ्या मुलाचं लग्न ठरलं. त्यावेळी बैठक माझ्या घरी होती, पण माझे आई बाबा काही कारणाने येऊ शकणार नव्हते. तर ताई आणि स्वामीजी माझे आई बाबा म्हणून माझ्या घरी आले आणि उत्तम रीतीने सगळं पार पाडलं. आता माझ्या मुलाचा साखरपुडा पुढच्या आठवड्यात आहे. स्वामीजी आणि ताई तुमच्या आशीर्वादाचे हात माझ्या डोक्यावर कायम असेच असू दे एवढीच प्रार्थना मी सद्गुरु चरणी करीन. माझ्या हातून तुमच्या कार्याची चांगली सेवा घडू देत. मला खूप काही चांगल्या अलंकारित भाषेत लिहिता येत नाही, म्हणून स्वामीजी माझे काही चुकले असेल असे म्हणण्यापेक्षा चुकलेच आहे तर मला क्षमा करा. श्रीराम.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, जास्तीत जास्त आपण पुढे सरकून घ्यावं. आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
आमच्या लग्नाच्या वेळेला राजेश्री लहान होती, 10वीत होती, आणि ती अतिशय निरागसपणे आणि कौतुकाने आपल्या ताईचं घर म्हणून आमच्या घरी बऱ्याच वेळेला सुट्टीमध्ये राहायला येत असे. तिला मनापासून आमच्या घरी आनंदाने राहताना पाहून आम्हालाही बरं वाटायचं. ती मधुराताईंसारखीच गुणी आहे, सोशिक आहे, कामसू आहे. आणि मधुराताईंसारखेच तिच्यावरही तिच्या आई वडिलांनी चांगले संस्कार केलेले आहेत. तसं पाहायचं झालं तर मला आणि मधुराताईंना तिच्याविषयी अपार प्रेम वाटतं, हे खरं आहे. आमच्या घरामध्ये आमच्या दादांचीही ती लाडकी होती, आईचीही लाडकी होती आणि आमच्या माईचीही ती लाडकी होती. प्रसंगवशात लग्न होऊन तीही पुण्यामध्ये आली. आपलं केंद्रही तिला आवडत असे आणि पुढचं मनोगत तिने व्यक्त केलेलं आहेच. हे पहिलं मनोगत आहे की ज्याच्यामध्ये स्वामीजींना आणि मधुराताईंना समसमान न्याय देऊन जे लिहिलं गेलं, नाहीतर स्वाभाविकपणे शेवटचा पॅरेग्राफ मधुराताईंशिवाय हे मनोगत पूर्ण होणार नाही असं असतं. आणि त्या प्रत्येक पॅरेग्राफला तू आत्ता लिहिलंस तेवढी जोड मी माझ्या मनाने द्यावी असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे सगळ्यांच्याच मनोगताला त्यांच्या शेवटच्या पॅरेग्राफला राजश्रींनी जोड दिली आणि निम्मनिम्मं असलेलं तिचं मनोगत त्या पॅरेग्राफमध्ये निम्मं ऍड झाल्यामुळे माझ्यापेक्षा मोठं झालं. तसं पाहायचं झालं तर मी सर्वांच्या बाबतच सम असतो, तशीच मी सवय करून घेतलेली आहे अगदी माझ्या मुलांच्या बाबत आणि इतर मुलांच्या बाबत. समोहम सर्व भूतेषु न द्वेष्यो न प्रियाहा असं जे भगवंत म्हणतात, तर ते केवळ भगवंतांकरता नाही तर स्वतःच्या अभ्यासाकरता आहे असंच मानून मी आतापर्यंतचं जीवन जगलेलं आहे. तथापि काही मंडळींना माझ्या विशेष जवळ यायला जमतं. जरी मी समान सम असलो तरी सगळ्यांना माझ्यापर्यंत पोचता येत नाही ही सगळ्यांची अडचण मला समजते. त्या तऱ्हेने माझ्या जवळ जे येऊ शकतात ते सर्वांच्या बाबत मी सम असलो तरी ते स्वतःला विशेष भाग्यवान समजणार याच्यात काही शंका नाही. तशा तऱ्हेने राजश्री तू तशा तऱ्हेने नक्कीच भाग्यवान आहेस. तिला यथाशक्य अशी ती साधना देखील करते, श्रवणाला येते आणि तिचा संसारही ती चांगला करते आहे. मुख्यतः तिच्यापाशी सेवाभाव खूप आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवसांमध्ये आम्ही दोघंही खाली असतो. आता सुना घरात असतात पण त्याच्या आधीचा काळ आणि सुना असल्या तरी देखील घरात जी आवरावर करावी लागते आणि आईकडे देखील कधी कधी मंडळी येतात तर ते सगळं नीट उत्तम रीतीने सांभाळणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. कारण घरात तेवढा नेहमीचा वावर ज्या व्यक्तीचा आहे ती हे करू शकते. त्या तऱ्हेने पूर्वी कधीतरी आता लांब राहायला गेली माझी ताई येत असे तशी राजश्री येते आणि काही मंडळी येतात, त्यामुळं आम्हाला देखील आईची काळजी वाटत नाही. आम्ही त्या तऱ्हेने निश्चिंतपणे खाली कितीतरी वेळ असतो. एक प्रश्न आहे, स्वामीजी सर्वेपी सुखीन संतु ही प्रार्थना आपण सांगता. आपले शब्द ऐकताना असे वाटते की खरोखरच सर्वांचे कल्याण व्हावे ही तीव्र तळमळ त्यातून व्यक्त होते आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचते आहे. यावरून मनात एक प्रश्न आला, साधकाला अनेकदा साधनेतून सद्गुरूंच्या सहज सहवासातून शांती समाधानाचे क्षण क्षण मिळत असतात. अलीकडे जेव्हा असे क्षण आपल्या कृपेने प्राप्त होतात त्यावेळी मनात आपल्या जवळच्या किंवा आजूबाजूच्या काही लोकांची व्यक्तींची तीव्रतेने आठवण येते की ज्या व्यक्ती त्यांच्या काही दुःखांमुळे व्यग्रतेमुळे अतिशय अस्वस्थ होऊन तळमळताना दिसतात. आपण साधनेतून उठताना आपल्याला मिळालेले काही क्षण त्यांच्यापर्यंत पोचू देत अशी प्रार्थना केली तर ते त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात का? आपल्या सद्भावनांमुळे त्यांची तगमग कमी होऊ शकते का? असे करावे की नाही? प्रश्न चुकीचा तर नाही ना स्वामीजी, असं विचारलेलं आहे. ही औपनिषदिक प्रार्थना आहे, सर्वेपी सुखीन संतु. म्हणजे या विश्वामध्ये असणारे सर्व, म्हणजे मनुष्य मात्रच नाही, मनुष्य मात्र तर आहेतच आहेत, पण सर्व भूत मात्र, ही त्याच्या त्याच्या पर्याप्त सुखाला प्राप्त होत. आणि मनुष्य मात्राचं पर्याप्त सुख म्हणजे पारमार्थिक सुख, इंद्रियांचं सुख नाही. मनुष्याचं पर्याप्त सुख म्हणजे मनाचं सुख नाही किंवा बुद्धीचंही सुख नाही. मनाच्या बुद्धीच्या देहाच्या संसाराच्या सुखाच्या पलीकडं मनुष्याचं पर्याप्त सुख आहे, ऑप्टिमम सुख आहे. ते सुख म्हणजे परमात्माच मी आहे अशा प्रकारची भावना त्याच्या ठिकाणी जागृत होणं आणि बाकीच्या प्राणी मात्रांना देखील त्यांच्या त्यांच्या जीवनात असणारं पर्याप्त सुख प्राप्त होवो. आपल्याला माहीत नाहीये, बाकीच्या प्राणी मात्रांचं जीवन आपल्याला माहीत नाहीये, पण तेही खूप आनंददायी आहे असं नक्की वाटतं. ज्या तऱ्हेने पक्षी आनंदाने आकाशात उडत असतात, एक मुंगी देखील किती आनंदाने वावरत असते. अगदी आपल्याला जे मनुष्याच्या दृष्टीला तितकेसे भावत नाहीत असे प्राणी, म्हणजे गेंडा, आपण ज्यांना त्या तऱ्हेने कुरूप समजतो ते किती आनंदाने असतात. या विश्वामध्ये आनंद उसळून राहिलेला आहे असं सगळ्या सृष्टीकडे पाहून समजतं. झाडाची पानं किती आनंदाने बागडत असतात आपल्या देठापाशी राहून. हे सगळे आपलं आपलं सुख प्राप्त करोत आणि मनुष्य मात्र पारमार्थिक सुखाला प्राप्त हो. आणि जे काही लौकिक सुख सुखाची कल्पना आहे ती यथाशक्य सगळ्यांना मिळो पण अधिक सुख पारमार्थिक सुख प्रत्येकाला प्राप्त होवो, सर्वांना निरामय मानसिक बौद्धिक आणि शारीरिक असं आरोग्य प्राप्त होवो, त्यामुळे परमार्थ त्यांच्या ठिकाणी टिकून राहील। ते नसेल तर शारीरिक मानसिक किंवा बौद्धिक अनारोग्याकडे लक्ष जाऊन तितका परमार्थ त्यांच्या जीवनात राहणार नाही। असं असल्यामुळे परमार्थाकरता त्यांना निरामय मानसिक बौद्धिक इंद्रियांचं असं आरोग्य दीर्घकाळ लाभो, त्यामुळं परमार्थाच्या खालीचा जर म्हटला तर त्यांचं वैयक्तिक जीवन आणि संसार देखील चांगला होईल। आणि सर्वांना भद्र म्हणजे पवित्र अशी आत्मवस्तूच प्रत्ययाला येऊ, विषयी विकारी कामी लोभी मत्सरी असूयाग्रस्त अशी दृष्टी कोणालाच नको। जर तो सुखी असेल, त्याला पर्याप्त सुख लाभलेलं असेल, तर ते त्याच्या दृष्टीत येणारच। तसंच त्याच्या दृष्टीतून त्यांनी विकार बाजूला सारले तर जे पर्याप्त सुख आहे तर ते त्याला प्राप्त करण्याची ओढ असेल, जर कामना नसेल, लोभ नसेल, असूया नसेल, ममता अतिरिक्त ममता नसेल, तर आणि हे तेव्हा शक्य आहे जेव्हा त्याची दृष्टी अशी भद्र असेल, त्याला पावित्र्य लाभलेलं असेल। सर्व जणांना सर्वांच्या दृष्टीला असं पावित्र्य असो, मा कश्चित दुःख मापनुयात आणि कसलंच दुःख कोणालाच कधीच नसो। देहबुद्धीमध्ये दुःख ठरलेलं आहे, देहबुद्धीच्या संसारात दुःख ठरलेलं आहे, देहबुद्धीने केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये दुःख भरलेलं आहे। जर दुःखच नसावं असं वाटत असेल तर देहबुद्धी नसावी, असा त्याचा मतितार्थ आहे। तर तो दुःखांपासून पार होतो, पलीकडे जातो। त्यांनी असं म्हटलं, ही प्रार्थना आपण सांगता तर मी कोणत्या भावाने ही प्रार्थना म्हणतो ते मी प्रथम सांगतो आहे। तेव्हा ते ऐकताना असे वाटते की खरोखर सर्वांचे कल्याण व्हावे ही तीव्र तळमळ त्यातून व्यक्त होते आहे आणि सर्वांपर्यंत पोहोचते आहे। ही प्रार्थना असल्यामुळं ही सर्वांचं कल्याण होण्याची प्रार्थना ही तळमळीनेच करायला पाहिजे। तळमळीखेरीज केलेली प्रार्थना आणि तळमळीने केलेली प्रार्थना याच्यात अर्थातच फरक असणार। ही जी औपनिषदिक प्रार्थना आहे याचं भाषांतर म्हणजे पसायदान आहे। हे ही प्रार्थना जर सद्गुरूंच्या जवळ केली तर कशी होईल याचा उत्तम नमुना म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान आहे। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, म्हणजे मनुष्याचं मनुष्याबरोबर मैत्र व्हावं आणि मनुष्याचं अन्य भूतमात्रांबद्दलही मैत्र व्हावं, मनुष्याचं निसर्गाबद्दल देखील मैत्र व्हावं, झाडाझुडपांबद्दल देखील मैत्र व्हावं, दुरिताचे तिमिर जावो, जे दुरित आहे त्याच्या आत असणारा अंधकार, अज्ञानाचा अंधकार असल्यामुळे ते दुरित आहे, ते दूर आहे, परमार्थापासून दूर आहे आणि खूप खालचं जीवन जगणारं असं आहे, त्याचा अज्ञानाचा अंधकार जावो आणि ते जाऊन विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, विश्वाला आपल्या ठिकाणी असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचा बोध होवो आणि त्या बोधाच्या योगाने तो जगताकडे पाहावं, त्याचं तिमिर तर निघूनच जावं, त्याच्या बुद्धीत इंद्रियात मनात असलेलं, पण ते नुसतं तिमिर जावं नव्हे तर तो सक्षम होवो, एकतर तो स्वधर्म सूर्य त्याच्या लक्षात येवो, आपल्या आत असणारा परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या प्रकाशात त्यांनी विश्व पाहावं, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर महाराज करतायत। आपण सूर्याच्या प्रकाशात विश्व पाहतो, आपण आत्म्याच्या प्रकाशात विश्व पाहत नाही, स्वधर्म सूर्याच्या प्रकाशात विश्व पाहणं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी प्रकाशात विश्व पाहणं याच्यात फरक आहे। आणि एवढं झाल्यावर मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, जर स्वधर्म सूर्याच्या योगानी आत असणाऱ्या ज्ञानाच्या प्रकाशाने जर मी तुमच्याकडे पाहिन, सर्व विश्वाकडे पाहिन, तर मी वांछा कसली करेन, इच्छा कसली करेन, मी वाईट साईट इच्छा करूच शकणार नाही, मी तुमच्या कल्याणाचीच इच्छा करेन, आणि तुमचं कल्याण झालं तर ती माझी इच्छा असल्यामुळे त्यामुळे मी तृप्त होईन, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, सर्वत्र मंगळाचा वर्षाव करणारी अशी ईश्वर निष्ठांची मांदी आळी होवो, एखाद दुसरा नव्हे सज्जन, तर त्यांचा समूह असो, एक सज्जन देखील सगळ्या विश्वाचं कल्याण मंगळ असं कल्पितो, तो त्याचीच इच्छा करतो, हे सर्वेपि सुखिन संतु, सर्वे संतु निरामयाहा, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्, अशी मंगळाची प्रार्थना सज्जन करत असतो, ईश्वरनिष्ठ करत असतो, त्यांची मांदी आळी इथं असो। सगळ्या पसायदानाचा अर्थ सांगण्याचा हेतू नाहीये, पण ही जी मांदी आळी आहे ती सातत्याने सगळ्या भूतमात्रांना भेटत राहो, अनवरत, म्हणजे थोडाही मध्ये अवसर न देता सतत सर्वांना ईश्वरनिष्ठांची, सर्वांचं मंगल इच्छिणाऱ्यांची मांदी आळी ही भेटत राहो। चला कल्पतरूंचे आरव मार्तंड जे तापहीन, कल्पतरू हा एका ठिकाणी जमिनीतून उगवलेला वृक्ष असेल कल्पतरू या नावाचा, तर तो अचल असेल, तो बांधलेला असेल एका ठिकाणी, म्हणजे मग त्याच्यापासून जे कल्पू ते मिळेल, पण त्याकरता त्याच्यापर्यंत यायला लागेल. पण हा अचल आहे, म्हणजे हा चल आहे, म्हणजे हा चालता बोलता फिरता आहे, हा एका जागी थांबलेला नाहीये. आणि अशा कल्पतरूंचं आरव म्हणजे जंगल असो इथं. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयुषाचे. चैतन्य रूप चिंतामणी, जड चिंतामणी नाही. आणि त्यांचे बोल म्हणजे जणू अमृताचा सागर असे त्यांचे बोल. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. काय आहे, चंद्राला देखील डाग दिसतो. हे चंद्रमाच आहेत, पण अलांछित चंद्रमा आहेत. हे मार्तंडच आहेत, पण यांचा ताप न सहन होण्यासारखा असा ताप यांच्या ठिकाणी नाही. हे सुखद आहेत, सुखद उब देणारे असे हे आहेत. असे ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. असे सज्जन सर्वांचे सोयरे होवत, म्हणजे राजश्रीचे जसे झाले तसे सर्वांचे होवत. किंबहुना सर्व सुखी, काय लिहिलंय, पूर्ण होवोनी तिन्ही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित. सर्व सुख म्हणजे आत्मसुख, आत्मसुखाबरोबर मिळतील ती बाकीची सुख. त्यांचं जीवन पूर्ण असो, आणि असं पूर्ण असून ते तिन्ही लोकांमध्ये आनंदाने विहार करणारे असत. आणि ते आदिपुरुषाला भजणारे असत. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये. आता हे ग्रंथाच्या संदर्भात आलं. त्यांनी जो अलौकिक ग्रंथ सांगितला, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतला, या ग्रंथाच्या योगानी जे उपजीविका करतात, म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे, भगवंतांनी सांगितलेलं, ज्ञानेश्वर महाराजांनी विस्ताराने सांगितलं, अधिक बारकावे त्याच्यातले वर्णन केले, ते ज्ञान, त्या ज्ञानावर जे उपजीविका करतात, त्या ज्ञानाला समोर धरून जे आपलं आयुष्य जगतात, पैशाला समोर ठेवून आयुष्य जगणारे वेगळे, धंद्याला समोर ठेवून आयुष्य जगणारे वेगळे, संसाराला समोर ठेवून आयुष्य जगणारे वेगळे, पण ग्रंथाच्या योगाने जे उपजीविका करू इच्छितात असे आणि घडू इच्छितात असे, आणि गौण अर्थ म्हणजे हा ग्रंथ स्वतःला यथाशक्य समजून घेऊन इतरांना वर्णन करून सांगतात असे, त्यांची उपजीविका समाज चालवतो. या ग्रंथाचं निरूपण जे करतात त्यांना समाज काही कमी पडू देत नाही. त्यांचं दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे संसार आणि संसारा उत्तर म्हणजे मरणोत्तर त्यांचं जीवन हे विजयी होवो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्यांना विजय प्राप्त हो. ही सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. ही प्रार्थना याचा हा अनुवाद आहे असं मला वाटतं. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्यो मा अमृतम गमय. हे जे ऋषींच्या मुखातून उद्गार बाहेर पडले असतील त्याचा अनुवाद म्हणजे पसायदान आहे. आता पसायदान आणि हे जे उद्गार आहेत याच्यात फरक असा आहे की ऋषी स्वतः तृप्त होऊन जगाच्या धन्यतेकरता म्हणून प्रार्थना करतात, चिंतन व्यक्त करतात. तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः धन्य झाले तरी देखील धन्यतेनीच पण सद्गुरूंकडे पसायदान मागतात. म्हणून ही प्रार्थना कोणालाच केलेली नाहीये. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, वाटलं तर परमात्म्याला उद्देशून ती म्हणावी आणि तशीच म्हणावी, सद्गुरूंना उद्देशून म्हणावी, पांडुरंगाला उद्देशून म्हणावी. ही प्रार्थना कोणाकडे करतो आहे तो कोणीतरी समोर असावा आणि ती प्रार्थना म्हणावी, तर ते पसायदानच होईल. आता आपल्याला अनेक वेळेला साधनेतून सद्गुरूंच्या सहज सहवासातून शांती समाधानाचे क्षण क्षण मिळत असतात हे खरं आहे. असे क्षण आपल्या कृपेनी प्राप्त होतात त्यावेळी मनात जवळच्या किंवा आजूबाजूच्या काही लोकांची व्यक्तींची तीव्रतेने आठवण येते की ज्या व्यक्ती त्यांच्या काही दुःखांमुळे व्यग्रतेमुळे अतिशय अस्वस्थ होऊन तळमळताना दिसतात. आपण ही प्रार्थना करताना जवळचे आजूबाजूचे ओळखीचे मग जे आपल्या देहानी जवळचे नाहीत पण अस्तित्वात आहेत, आजूबाजूचे पण आपल्या ओळखीचे नाहीत, पण जे दुःखामध्ये आहेत व्यग्रतेमध्ये आहेत पण आपल्याला त्याची माहिती नाही, यांच्याकरता ही करावी प्रार्थना. ही संकुचित नको करायला. ते तळमळताना दिसतात तर अनेक तळमळणारे आहेत. आपण पाहिले तर दिसतात, नाही पाहिले तर नाही दिसत, आणि सगळ्यांना पाहायला जायचं काही कारण नाही. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये कुठं फिरा, प्रत्येक घरामध्ये कुठं डोकावा, पण सगळ्यांच्या पारमार्थिक कल्याणाची आपण प्रार्थना जरूर करावी. सांसारिक दुःखातून आज एका सांसारिक दुःखातून बाहेर आला की दुसरं सांसारिक दुःख आहे, त्याच्यातून बाहेर आला की तिसरं आहे, चौथं आहे, पाचवं आहे. मूल होत नाही, मूल झालं तर तो आजारी पडतो, त्याच्या आजारपणावर चांगला उपाय केला तर शाळेत तो लक्ष देऊन शिकत नाही, त्याच्याकरता प्रार्थना केली शाळेत लक्ष देऊन शिकायला लागला तर संगत नाही चांगली लागली, त्याच्याकरता हे न संपणार आहे. त्यामुळे सांसारिक दुःखाकरता म्हणजे व्यापक आणि त्याच्या अलीकडच्या अशा सर्व दुःखांकरता प्रार्थना आहेच, पण त्यांनी असं म्हटलंय आपण साधनेतून उठताना आपल्याला मिळालेले काही क्षण त्यांच्यापर्यंत पोचू देत अशी प्रार्थना केली तर ते त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात का असा प्रश्न आहे. आपण साधनेतून आत्मतृप्त होऊन उठावं आणि तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही न मागती असं असावं. उपासना करायची आणि आपल्या कुटुंबातील अथवा नात्यातील अथवा ओळखीतील अशा लोकांचा दुःख सांसारिक दुःख दूर व्हावं अशी प्रार्थना करायची. म्हणजे हा तसा विरोधाभासच आहे. उपासना कशाकरता करतो आणि प्रार्थना कशाकरता करतो हे एकमेकांशी नीट जुळत नाही. स्वतः करता देखील अशी प्रार्थना करू नये. हे ईश्वरा तू मला जसं जीवन दिलेलं आहेस तशा जीवनामध्ये मी राहील. प्रयत्नांती आपले सगळे प्रयत्न केल्यानंतर जे आपल्या समोर आहे त्याच्यासोबत मी आनंदाने राहीन आणि तोही त्याच्या परिस्थितीत आनंदाने राहावा, सुखी राहावा, पारमार्थिक सुखाने राहावा, पण सर्वच राहावेत. ही प्रार्थना, अशा प्रकारची प्रार्थना ध्यानाच्या आधी केली तर आपला भाव सकणव होतो, आपल्या अंतःकरणातला जो कडक भाव असतो तो नाहीसा होतो, मऊ होतो अंतःकरण. से रामकृष्ण म्हणायचे की बटाटा उकडला की कसा मऊ होतो, तसं आपलं अंतःकरण साधनेपूर्वी जरा मऊ व्हावं, सकणव व्हावं. सर्वांच्या हितामध्ये प्रार्थना करत असताना त्या सर्वांमध्ये आपणही येतो आणि या प्रार्थनेचा उपयोग आपल्याला होतो हे अधिक लक्षात घेऊ. तुमच्या प्रत्येक विचाराचा दुसऱ्यावर परिणाम होणं ही फॅन्टसी आहे, पण स्वतःवर परिणाम नक्की होतो. साधनेनी शक्ती संपादन करून दुसऱ्यांवर प्रभाव पाडणं हे आपल्याला करायचं नाहीये. तर साधनेनी मिळालेल्या शक्तीनी किंवा सुखानी आपण सुखी झालो की आपल्यापासून सुखाचे विचार प्रसृत होतात, आपल्यापासून एक पॉझिटिव्हिटी प्रसृत होते. ती दुसऱ्याचं दुःख दूर करायला कदाचित मदत करेल. त्याचं दुःख तसंच असताना त्याला धीर येईल. कोणाचं दुःख किती दूर होतं तुमच्या प्रार्थनेनी हा तसा प्रश्नच आहे, पण तुमच्या प्रार्थनेनी तुम्ही असे बळकट होता की त्याच्या सवाई दुःखी तुम्ही होता त्याच्या समोर बसलात की ते होणं बंद होतं. तर तुमच्या शांतीचा त्याच्यावर प्रभाव पडेल, तुमच्या अंतःसुखाचा त्याच्यावर प्रभाव पडेल. या अंतःसुखाः अंतरारामः तथा अंतर्ज्योतिरेव यः असे भगवंताचे शब्द आहेत. तर त्याचा इतरांवर प्रभाव पडणं शक्य आहे, पण तोही किती पडतो हे पाहायला जाऊ नका, कारण त्यांनी अहंता निर्माण होऊ शकते. काही जर असं होत असेल तर त्याचा आणि स्वतःचा संबंध तोडून टाका. लोक म्हणतील की तुमच्यामुळे बरं वाटलं, पण त्याच्यातले तुम्ही म्हणजे देहाने तुम्ही असा भाव नकळत निर्माण होतो, तो मुळातच नको, तो तोडून टाकू. आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही. प्रार्थना करणं हे आपलं काम आणि धीर देऊन बोलणं हे आपलं काम. बाकी ज्याचा त्याला धीर येत राहील ती किमया आपण करतो असं मुळीच नाही, असं मुळीच समजू नये. त्यामुळं आपल्या सद्भावनेमुळं त्यांची तगमग कमी होऊ शकते का? तर आपली जी प्रचंड सद्भावना असते म्हणजे सत्च्या ठिकाणी, परमात्म्याच्या ठिकाणी आपली रमण्याची वृत्ती असते, त्यामुळे आपल्या चित्ताला निश्चिंतता येते. आणि त्या निश्चिंततेची प्रसृती सर्वदूर होते. जेवढी आपल्या ठिकाणी असेल तेवढी इतरांच्या ठिकाणी हळूहळू ती प्रसारित होऊ शकते. म्हणून साधनेतून उठताना काहीच मागू नये. साधनेतून उठताना तृप्ततेने उठावं, आपल्या संसाराकरता नाही, दुसऱ्याच्या संसाराकरता नाही. आपल्याला साधनेतून जे मनाचं अमन होऊन शांती प्राप्त झाली ती शांती टिकून ठेवावी आणि त्या शांतीनी बोलावं, चालावं, राहावं. जगतावर कमी विश्वास असावा, म्हणजे संसारावर. विहाय कामान यस सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीमधिगच्छती. कुठलीच कामना आपल्या अंतःकरणात नको. प्रार्थना व्यापक असेल तर ती सकाम नसते, पण ठराविक लोकांकरता असेल तर ती परत सकामच होते. म्हणून आपल्या कामनेसकट इतरांच्या बाबतही कसलीच कामना नसावी, स्पृहा नसावी, ममता नसावी आणि अहंता नसावी. आपल्या साधनेचा कसा परिणाम होतोय अशी अहंता नसावी, कसलीच अहंता नसावी. तर शांती त्याला प्राप्त होते आणि त्या शांतीमुळं इतरांना शांती लाभते, त्या शांतीमुळं इतरांना सुख लाभतं, त्याच्या सहवासात लाभतं. आणि जर त्याच्या सहवासातून जर नीट अर्थ त्यांनी काढला, उलगडून घेतला आणि स्वतःच्या जीवनालाही तसा लावायचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवनातही ती अवतरू शकते. त्याची दुःख दूर होणं हा तसा उपाय नाहीये, कारण एक दूर झालं की दुसरं आलं. साईबाबांनीही त्यांच्या जवळच्या लोकांबरोबर उद्गार काढलेले आहेत की मी जिथून आलो तसं ते कळलेलं नाहीये, ते कुठून शिर्डीला आले, पण मी माझ्या गावाला जाऊ इच्छितो कारण मी हा प्रयोग करून तसा फसलो. फसलो हा त्यांचा शब्द नाहीये, पण त्यामुळं आता मला जे द्यायचं आहे त्याच्याऐवजी दुसऱ्याच गोष्टीकरता लोक येत आहेत आणि त्याला अंत नाहीये. अशा प्रकारचे उद्गार साईबाबांनी काढले जिथं, तिथं आपल्या संकल्पाने किती लोकांची दुःख दूर होणार, त्यांच्या यांनी दूर होतही होती. आपली साधना अशी कशाही करता खर्च करू नये. तर आपलं अंतसमाधान वाढतं आणि आपल्यामुळं मग इतरांचंही आपण प्रयोग न करता अंतसमाधान त्यांना मिळालं तर मिळतं. आमच्या बँकेत एक जण होता, माझा मित्र होता, चिंचवड ब्रँचला तो कॅशियर होता कितीतरी दिवस. शिवाय तो वाईचा होता, थोडी आधीची माहिती होती, ओळख नव्हती पण माहिती होती. त्याला तोंडाचा कॅन्सर झाला आणि खरं तर चहाही तो पीत नसे, दूध प्यायचा. सगळ्यांना जर ऑफिसमध्ये चहा आला तर त्याला दूध यायचं. तंबाखू सिगारेट या गोष्टीचा संबंध नव्हता, पण त्याला तोंडाचा कॅन्सर झाला हा इकडे या डाव्या बाजूला आणि हा खालचा जबडा सगळा काढून टाकायला लागला त्याचा. ते ऑपरेशन त्याचं होतं आणि याच्यापाशी कोणतं हॉस्पिटल आहे ते शनिवार वाड्याच्या तिथं सूर्या हॉस्पिटल तिथं तो होता. तो मला सांगून गेला होता की मकरंद माझं ऑपरेशन आहे, तर तू भेटून जा. तर त्याला त्याचं सकाळी ऑपरेशन झालं आणि संध्याकाळी मी तिथं गेलो. मला त्याच्याविषयी इतकी कणाव आली की तो बरा व्हावा या इच्छेनी मी त्याच्या कपाळावरून डोक्यावरून हात फिरवत होतो. तो सावध झालेला होता, म्हणजे भूल उतरलेली होती त्याची, त्याला समजत होतं मी आल्याचं. आणि मी गेलो घरी. त्याच्यानंतर तो त्याच्यातून बरा झाला. तो आणि त्याची बायको मला भेटायला आले घरी माझ्या. आणि तो म्हणाला की तू माझ्या डोक्यावर हात ठेवलास तेव्हा मला मृत्युंजय मंत्र ऐकू यायला लागला. त्यांचं घराणं वैदिक घराणं आणि याच्याकरता म्हणून तिथं मृत्युंजय जप त्यांनी दिवसभर करायचं ठरवलेलं होतं वाईमध्ये. तर मला आणि तू डोक्यावर हात ठेवून होतास तोपर्यंत गुरुजींचा आवाज कानात घुमत होता आणि मृत्युंजय मंत्र मी ऐकत होतो. आणि मला असा भरोसा आला की मी याच्यातून वाचेन. तो योगायोगाने वाचला. पण हे ऐकल्यावर म्हणजे जवळपास तो 3 आठवड्यांनी माझ्या घरी आला. मी दर मंगळवारी स्वामीजींकडे दर 15 दिवसांनी स्वामीजींकडे जायचो. तेव्हा मी स्वामीजींना सांगितलं. तर स्वामीजी मला म्हणाले की आता तुझ्या स्पर्शाने असं काही होऊ शकेल, तुझ्या संकल्पाने असं काही होऊ शकेल, पण तू अशा भावनेनी कोणाला स्पर्श करू नकोस, तू अशा प्रकारे कसला संकल्प करू नकोस. कोणाबद्दलच नाही, स्वतःबद्दलही नाही आणि कोणाबद्दलच नाही. ईश्वराने निर्माण केलेलं जगत आहे आणि ईश्वर प्रत्येकाचं आपल्या तऱ्हेने कल्याणच करत असतो असं म्हणाले. तुमची साधना वापरण्यासारखं ते होतं. तुम्ही जे मिळवले ते खर्च करण्यासारखं होतं. आणि ईश्वराच्या दरबारात ढवळाढवळही होऊ शकते. याचा काय अर्थ होता मी स्वामीजींना त्याच्यापेक्षा जास्त विचारलं नाही. पण मी जे चिंतन केलं ते असं केलं. शिवाय आपल्या स्पर्शाने होतं असं जोपर्यंत मला कळलं नव्हतं तोपर्यंत बरं होतं. कारण मला कुठं माहिती की मी स्पर्श केल्यावर त्याला काय झालं. पण त्यांनी येऊन सांगितल्यावर मला जरा विशेष वाटलंच ना की ज्यामुळे मी स्वामीजींना ती घटना सांगावी. याचा अर्थ माझ्या ठिकाणी किंचित अहंकारही आलाच की आपल्या स्पर्शाने असं असं झालं. आणि अहंकाराने जर परत तसं केलं तर होणारही नाही. मुळातच हे न केलेलं बरं असं स्वामीजी म्हणाले. तो त्याच्यानंतर 2 वर्ष होता पण ते विद्रूप दिसायचं. तो भाग सगळा इथून खड्डा झालेला. त्यामुळं त्यांनी असं ठरवलं की आपण प्लॅस्टिक सर्जरी करून इथं काही सपोर्ट देऊन मग परत पहिल्यासारखे दिसू. मी त्याला म्हटलं कशाला या भानगडीत पडतोस. हे आहे याच्यासकट सगळ्यांना समजलेलं आहे तुझा हा भाग आत गेला आहे. त्याला थोडा गिळतानाही त्रास व्हायचा पण त्याची सवय झालेली होती. तू हे ऑपरेशन आता करू नकोस. तो विशिष्ट हेतूनी मला भेटायला आलेला होता. आता तुला भगवंतानी ठेवलंय तसा राहा. त्या ऑपरेशनमध्ये एक रिस्क असते. आणि तसंच झालं. ते इनलॅक बुधनानी हॉस्पिटलमध्ये त्याचं ऑपरेशन झालं. परत एकदा त्याला इथं हाड बसवलं गेलं आणि त्या ज्या नसा आहेत तर त्या नीट पुनर्जीवित होऊन सगळीकडे तिथला रक्तप्रवाह गेला नाही. तेव्हाही तो मला असाच तू ये हॉस्पिटलमध्ये भेटायला, माझ्या डोक्यावर हात ठेवून जा असं मला म्हणाला. मी गेलो त्याच्या डोक्यावरही मी हात ठेवला, पण आता माझा भाव बदललेला होता. त्याच्यानंतर तिथं एक प्रकारे पॉइझन झालं आणि त्याच्यात तो गेला. तो गेला हे मला तुम्हाला सांगायचं नाहीये. शक्ती मिळवणं आणि न वापरणं सांसारिक कारणाकरता, जे जाणारच आहे, तर त्याकरता डायव्हर्स होऊ नये. डायव्हर्स नाही झाला समजा स्वामीजींच्या कृपेने, अक्कलकोट स्वामींच्या कृपेने, साईबाबांच्या कृपेने. मग आता डायव्हर्स नाही झाला तर दोघं आनंदाने संसार करून दोघंही परमार्थ करतील की काय? त्या दुःखातून दूर होऊन तो करणारे काय? तर आणि काहीतरी करेल आणि वेगळ्या दुःखात पडेल, आणि काहीतरी करेल. पण त्याचं दुःख दूर करणं ही जबाबदारी ईश्वराची आहे, आपली नाही. असा जो राहतो तो ईश्वराच्या शक्तीचा वाहक ठरतो, पण निरभिमान वाहक ठरतो. म्हणून साधनेतून उठताना आपण समाधानाने उठावं आणि दुसऱ्याचं असं दुःख तळमळ, तो त्या दुःखातून दूर व्हावा वगैरे, असं त्याच्याऐवजी स्वतःची पॉझिटिव्हिटी चांगली ठेवावी आणि त्या विश्वासासकट सर्वांशी बोलावं चालावं. तुमच्या अस्तित्वाने दुसऱ्याला धीर मिळेल. दुसऱ्याला धीर मिळेल म्हणजे त्याला शांती प्राप्त झाली की तो योग्य विचार करतो, तो योग्य विचार केला की त्याचा योग्य परिणाम होतो, एवढंच आहे. अशा प्रकारे आपण या प्रार्थनांकडेही पाहावं, त्याचे अर्थही नीट समजून घ्यावेत आणि त्याचा प्रयोग हा प्रार्थनेचा प्रयोग स्वतःवर होत असतो. सगळ्या जगताच्या कल्याणामुळे आपल्या आपल्या मस्तकात, आपल्या हृदयामध्ये सगळ्या जगताविषयी सद्भाव जो निर्माण होतो तो सर्वांपर्यंत पोचतो. पण किती पोचला हे पाहायला जाऊ नये, काही जरूर नाहीये. तो शांती समाधानाच्या अंगाने आपल्या ठिकाणी राहावा म्हणजे बस तेवढं पुरे आहे. बाकी व्हायचं ते सूर्य पाहायला जात नाही माझा प्रकाश कुठपर्यंत पोहोचलाय. जैसा सूर्यु आकाश गतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू, परी संग दोषे काय लिंपितू तेथींचेनी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तो मुळीच तिथं संग धरून राहत नाही. तुमच्या खिडकीवर ऊन पडलेलं आहे तर आता बरं आहे, इथंच राहावं म्हणून ती किरण राहत नाहीत, ती निघून जातात. त्याला संगदोष नसतो. तसं तुम्ही ज्यांच्याकडे पाहाल तो जेव ती वासूप आहे तेव्हा ती सुखाची सृष्टी होये. असं होत राहो, पण तसं व्हावं ही विशेष कल्पना करून त्यांनी वावरू नये, मग होणार नाही. असा त्याचा अर्थ आहे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामीजी स्वामीजी राम राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।
श्री राम, काही निवेदन आहेत? पुढील गुरुवार सकाळी